આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકુ આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમીકુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદિના પહેલે કિયા માટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કામ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કામ केंजन वाले दोस्ता लोड़ी इत कार्यक्रम तुन केंजन वाले सब्बे भाई लोगोड़ुन ओंडे सेलक नु प्रभु यीशु ना नाम ते नावा सेवा प्यारो भाई लोगोड़ी सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सबता स्वागत है। माकुन आशा है कि इमड़ सब प्रभु ना दया ते चंगो भलो हईट होए ओंडे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन जरिया ते मिकुन सब तुन फायदा पुटित होए। यदित कार्यक्रम तुन केंजना बात ते मिया मन ते बांगे भी सवाल पैदा आयता होए ते इमट माकुन बेहिचक चिट्ठी लिखे किसी रॉकेट अमट मीवा चिट्ठी ता जवाब जरूर सिकम। प्यारो दोस्ता लोडित इमट अपनो चिट्ठी ते मीवा पूरो पूरो पता लिखे किसी रॉकेट आपी अमट मीवा सवाल ता जवाब आसानी तल सिसी सके माइकम। धन्यवाद दोस्ता लोडित ಇಮಟ್ ಮಾಕುನ್ ಪತ್ರೆ ಲಿಖಿ ಕಿಸಿ ರೋತ್ತಿಟ್ ಅಮಟ್ ಮೀವ ಪತ್ರೆ ಪಳೆ ಮಾತಾಮ್ ಪತ್ರ ಪಳೆ ಮಾಸಿಕೋನ್ ಮಂತೆ ಖೂಬ್ ಖುಷಿಯಾತ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈ ಲೋಗೋಡಿಟ್ ಇಮಟ್ ಮಾಕುನ್ ಇಹುನೆ ಪತ್ರ ಲಿಖೆ ಕಿಸಿ ಹಮೇಶಾ ರೋಕಿಟ್ ಅಮಟ್ ಮೀವ ಪತ್ರ ನಾ ಆಶಾ ಕಿ ಕಮ್ ತೆ ವಳಟ್ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಅಮಟ್ ಅಪ್ನೋ ನೆಟಾಯಿತ್ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಶುರು ಕ್ಯಾನ ಮುನ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ್ ಸೆ ಬಿಂತಿ ಕಿ ಕಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನಿ ಅಮಟ್ ಸಬ್ ಒಂದಿ ಬಾರ್ ಫಿರ್ ಯೀಸು ಮಸೀನ ನಾಮ ತೆ ನಿಖರು ವಾಯ್ತೊಳಂ ಒಂಡೆ ಅಮಟ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಳಂ ಕೆ ಮಮಾಕುನ್ ಪಿಜ್ಜಾ ಡಾಟೇಮ್ ತೆ ಚೊಕ್ಕೊ ಭಲೋ ಇರ್ತಿ ಒಂಡೆ ಅಬೆ ಲುಗುಸ್ ಚಂಗೋ ಭಲೋ ಇರ್ತೋನಿ ಇದ್ ಮಾನಿತ ಲೈ ಭಿ ಅಮಟ್ ನಿಕುನ್ ಜೀವತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಳಂ ಪ್ರಭುಜಿ ಅಮಟ್ ನಿಸೆ ಬಿಂತಿ ಕ್ಯಾತೊಳಂ ಕೆ ಇದ್ ಟೇಮ್ ತೆ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕ್ಯಾಲೆ ಮಾವಾ ಸಹಾಯತಾ ನಿ ಮದತ್ ಕೇಮ್ ಒಂಡೆ ಮಾಕುನ್ ಆಶಿಸ್ ಸಿಂ ಕಿ ನೀವಾ ಪವಿತ್ರ ವಚನ ತು ನಮ್ಮಟ್ ಗ್ರಹಣ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮೈಕಮ್ ಪ್ರಭುಜಿ ಅಮರ್ ನಿಕುನ್ ಸಮಾಧಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸೀತಕೆ ಇದ್ ಬಿಂತಿ ತುನ್ ಯೀಸು ಮಸೀನ ನಾಮ ತೆ ತಲೆಕ್ಕಿ ತುನ ಆಮೀನ್ ಪ್ಯಾರು ಕಿಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದುಸ್ತಲುಡಿಟ್ ನೆಂಡ ಅಮಟ್ 33 ಪಾಠ ತ ಅಧ್ಯಯನ ಕಿ ಕಮ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ಪ್ರಜಾ ತ ಯಾತ್ರಾ ಫಿರ್ ದೂಸರೋ ಬಾರ್ ಶುರು ಆಯ್ತಾಯ್ ಮಿಲೆ ಮಾಯನ್ ವಾಲೆ ತಂಬುತೂನ್ ಛಾವ್ನಿ ತಬಾಹಳು ನಿಚುತಾನ ಮೂಸನ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಒಂಡೆ ಪ್ರಭುನ ಜವಾಬ್ 33 ಪಾಡ್ತೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ಕಂ ಕಿ ಇಸ್ರಾಯಲ್ ತಾ ಪ್ರಜಾ ಫಿರ್ ಅಪನೋ ಯಾತ್ರಾ ತೋನ್ ಶುರು ಕ್ಯಾತಾ ಹೈ ಫಿರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೂಸನಿ ತುಲ್ ಇಮ್ಮ ಓಳ್ ಲೋಗೋಡುನ್ ಜಿತ್ತೋಳುನ್ ಮಿಸರ್ ದೇಶ್ ತಾಲ್ ಛೋಳ ಕಿಸೂಚಿ ಅರಿ ವಾತೋನಿ ಹೈಯಿ ಸಂಗ್ನೆ ಅರಿಕುನ್ ಆ ದೇಶ್ ತೆ ವಿತಾ ಜಿನ ವಿಷಯತೆ ಅನ್ನ ಇಬ್ರಾಹಿಂ ಇಸಾಕ್ ಒಂಡ ಯಾಕೂಬ್ ತಾ ಸಂಗ್ನೆ ಕಿಡಿಯ ತಿಂಚುಕುನ್ ಇಂಜಿ ಮತ್ತು ನಕಿ ಅನ್ನ ಅದ್ದೇನ್ ಮೀವ ವಂಸ್ತುನ್ ಸೀಕ ಒಂಡೆ ಅನ್ನ ನೀವ ಮುನ್ನೆ ಮುನ್ನೆ ವಳುಲ್ ದೂತ್ತುನ್ ರೊಹ್ಕ ಒಂಡೆ ಕನಾನಿ ಎಮೋರಿ ಹಿತ್ತಿ ಪರಿಜ್ಜಿ ಹಿಬ್ಬಿ ಒಂಡೆ ಯಬುಸಿ ಲೋಗೋಡುನ್ ಬರ್ಬಸ್ ಟಣಸಿ ಸೀಕ ಪರಮೇಶ್ವರ್ ಫಿರ್ ಇದ್ ಢೀಟ್ ಜಾತಿ ತುನ್ ಕನಾನ್ ದೇಶ ತಾ ಖಾಕ್ ಹಂದಾನ್ ಲೈ ಇಂದಾ ತೊಲೈ ಓಲ್ ಯೇಳ ಮುನ್ನೆ ಮುನ್ನೆ ವಳು ಸ್ವರ್ಗ ದೂತ್ ರೋಹಚಿ ಆ ದೇಶ ತುನ್ ಯೇಳ್ಲೈ ಖಾಲಿ ಗ್ಯಾನುಲ್ ಆ ಮಠ ಹುಡಿದೊಳ ಮೈಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪ್ನು ಪ್ಯಾರೋ ಅಬ್ರಹಾಮ್ ಇಸಾಕ್ ಒಂಡೆ ಯಾಕೂಬ್ ತುನ್ ಸೀತಲ್ ವಾಲೆ ಅಪ್ನು ಕಿಡಿಯಾ ತಾ ಕಾರಣ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ಸೇವಕ್ ಮುಸಾನಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತಾ ಕಾರಣ ಇದ್ ಹಟೀಲೋ ಜಾತಿತ್ ಪರ್ರೋ ದಯಾ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತೊಲೈ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ವಾಸ್ತವ ತೇ ಫಳೋಲ್ ದಯಾಲು ಅಂಡೆ ಕಿಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅಂದುಲ್ ಪುಲ್ ವಾಸ್ತವ ತೇ ಮಾವಾಂಗ್ ಅಧಮ್ತಾ ಕಾಮುತಾ ಅನುಸಾರ್ ಮಾ ಸಂಗ್ನೆ ವ್ಯವಹಾರ್ ಹಲ್ಕೆ ಬುಲ್ ಅಲ್ತೆ ಅಮಟ್ ಬಪೋಡಲ್ ನಾಸ್ ಆಸಿ ಹನ್ನೆಡಮ್ ಓಲ್ ನೇಣ್ ಅಪ್ನೋ ಮರ್ರಿನ ಕಾರಣ ಮಾ ಪರ್ರೋ ದಯಾ ಕ್ಯಾ ತೊಲೈ ಮಾಲೈ ಧೀರಜ್ ರಿತೋಲ್ ಅಂಡೆ ಮಾ ವಸರ್ರಿ ಹುಡಿತೊಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ತುನ್ ಕಿಡಿಯಾ ತಾ ದೇಶ ತೆ ಸೋಡಿತಾನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತೊಲೈ ಇಮಟ್ ಲೋಗೋಳ್ ಆ ದೇಶ ತೆ ವಿತಟ್ ಬೇಗ ಪಾಲ್ ಒಂಡೆ ಫುಕಿರಸ್ತ ಧಾರ್ ಪುಂಗಿತಾ ಅಯ್ಯು ಪರ್ ಇಮಟ್ ಹಟಿಲೋ ಹೈಯಿಟ್ ಇದ್ದ ಕಾರಣ ತಲ್ ಅನ್ನ ಮೀವ ನಡ್ಡುಮ್ ತೆ ಅಸಿಕುನ್ ಹಲ್ ತಾಕಾಕ ಬೇಗ ಇಹುನ್ ಮಿನಿ ಆಯ್ಮ ಕಾಯ್ಕಿ ಅನ್ನ ಸರ್ರೀತೆ ಮೀವ ಆಖರಿ ಕಿಸಿ ಸೀಕ ಇದ್ಬುರೋ ಖಬರ್ ಕಿಂಚಿಕುನ್ ಓಡ್ ಲೋಗೋಳ್ ಕಿಲ್ಪೆ ಮಾಯಾ ಲಾತೋಡ್ ಅಂಡೆ ಬೋಳೆ ಭಿ ಅಪನೋ ಜೇವರ್ ಕರ್ಸಿಕುನ್ ಹೆಲೆ ರಹೆಮಾಯೋಳ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಸೆಲಗ್ ಭೈಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಟಿಲೋ ಲೋಗೋಳ ನಟ್ಟುಮ್ ಹೆಲೆ ಮನ್ನುಲ್ ಓಲ್ ನಮ್ರ ಲೋಗೋಳ ಸಂಗ್ನೆ ಮಂದಾತೋಲೈ ಇಸ್ರಾಯಲ್ ಪ್ರಜಾ ಇದ್ಬುರೋ ಖಬರ್ ತೋನ್ ಕೆಂಚಿಕುನ್ ಕಿಲ್ಪೆ ಮಾತುಡ್ ಅಂಡೆ ದುಃಖ ತೋನ್ ವ್ಯಹತಾನ್ ಲೈ ಓಡ್ ಔ ಜೇವರ್ಕನು ರಹಚಿಕುನ್ ಕೀತುಡ್ ಜೇನ ಸಂಬನ್ ಮಿಸ್ರಿ ದೇವತಾನಲ್ ಮಂಜಿತಾ ಯಾನೆ ಕಿ ಒಳಂಗ್ ಜೇವರ್ಕ್ ಟೊಂಗಿನು ಪೂಜೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಸಂಸಾರ್ ತಂಗ್ ಜೇವರ್ಕ್ ಮತ್ತಂಗ್ ಇತಲೆ ಹಾಲತ್ ಕಲಿಶ್ಯತ ಅಭಿ ಆಂದ್ ಬಾಳಿಕಿ ಕಲಿಶ್ಯತೆ ಭಿ मिलो जुलो भीड़ सोड़ी ताता हई उन्डे सबई परमेश्वर ता दया ता आनंद ये ची रहिमा तोड़ हयोड़ पर कटनी ता दिया गोक नू अलग किसी ये ता नोड़ उन्डे डंगो डंग काटा नू किस्ते वाटसी सिया नोड़ बाड़िकी परमेश्वर मूसान इंजी मत्तुल के इसराइली लोगोड़ नावा इद वचन खिंचुआ कि इमट लोगोड़ तो हटी लो हयेट जो अन्ना जरा देर तालाई मीवा नड्डुम आसिकुन ताका का ते मीवा नास किसी वाट का इदन लाई इंगा अपनो अपनो जे वर्क अपनो मैंदुल तल रहची सीम्ट कि अन्ना पुंजी दाका की मीवा संग ने बड़ा क्याना चाहिए। प्रिय केंजन वाले भाई लोगोड़ इंगा तीसरो बार परमेश्वर इसराइल जाति तुन हटीलो लोगोड़ इंजिकुन वंकी तो लहियोल परमेश्वर वोड से चक्को इंदा तो लही की इमट उन्दी खाक आसी हंट अव चिन्नो तुन रहची फिन के किसी सीम्ट जो इत मांदी बते क्या तंग है कि इमट टोंगी ना पूजा क्यान वालेड़ आंदिट जो इहुन बते क्या ता है कि इमट जिंदो परमेश्वर ता प्रजा हेले आईविट इमट एव टोंगी न पूजा क्यान वाले चीज तुन हटे किसी को ना लाई निच्छी हंट इदिन लाई अन्न विश्वास क्या तो ना आंधन की ये ता बत्तीसमा बिल्कुल जरूरी आन यू नेत मांदी ता सबूत आई ता आंद की मानवल अपन पुरानो जीवन तुन छोड़े किसी सीतो लाई उन्डे इंगा वोल अपनो नयो विश्वास ता लाई नित्तोल है नैड संसार तुन मावा इताले गवाता जरूरत है आपी इसराइलिड होरे मटातल अरिकुन मुन्नेटल अपनो जेवर्क रहचिकुन इरसी सीतोड़ उड परमेश्वर ता आज्ञा ता पालन की तोड़ तंबू तुन छावनी ता बहाड़ो निछुताना मूसल तंबू तुन छावनी तल बहाड़ो याने की लक खड़ो किसुंदुल उन्डे अद्देन मिले मायन वाले तंबू इंदुल उन्डे बोले भी परमेश्वर तोन विरुंदुल बोल अद मिले मायन वाले तंबू ता करूं इच्छावनी ता बाहडो मत्ता पस्सी हंदुड प्रिय किंजन वाले दोस्ता लुडित उन्डे बापी बापी मूसल तंबू ता करूं हंदुल आपी आपी सब लोगोल तेचिकुन अपनो अपनो डेरा ता डेहडित परो निच्छी हंदुड उन्डे बापी लुगुस मुसलत तंबू ते सोडिसी हेले हंदुल अटेम लुगुस वो नखाक हुड़ता के मंदुड उन्डे बापी मुसल अत तंबू ते सोडिंदुल आपी बादुड़ा खंबा रहचकुन तंबू ता डेहडित परो ठहरे मासी हंद उन्डे परमेश्वर मुसल से मांदी क्या लासी हंदुल उन्डे सब लोगोड बापी बादुड़ता खंबतुन तंबूता ढेरित परो ठहरे माता हुड़ंदुर आपी तेच्चिकुन अपनो अपनो डेरा ता ढेरित परो डल धंडवत कींदुर उन्डे परमेश्वर मूसा न संग ने इउन आमनो सामनो मांदिं खींदुल बहुन बोले अपनो भाई न संग ने मांदिं क्या तोल उन्डे मूसल तो छावनी ते फिर वंदुल पर यहोसु नाम तोल वडुल जवान यल नून तोल मर्री उन्डे मूसा नोल संग संग मंदान वाले वोल तंबू तल हल पसिंदुल प्रिय किंजन वाले दोस्ता लुडित तंबू तुन मिले मान वाले तंबू तन नाम तल भुंदुल मूसा ले तंबू तुन छावनी तल लक बाड़ो खड़ो किसुंदुल सिर्फ इदे अद जगह मत्ता अग्गा वोल परमेश्वर ता संग ने भेट किसी सके मांदुल बड़ंग मूसल परमेश्वर ता टोडी ता दर्शन की तुल इदे न जवाब अमट इदे पाठ ते हुड़कम इगा परमेश्वर मूसा न संग ने मांदी किंदुल पर मूसल बपोड़े भी परमेश्वर तुन हेले उड़ल परमेश्वर मूसा न बात ते सब काम तुन संभाले क्यान लाई यहू सुन तैयार क्या ना शुरू किसी सीतो लाई मूसा न प्रार्थना उंडे परमेश्वर ता जवाब उंडे मूसल परमेश्वर तुन इतुल केंजा इमा नाकुन इंदा तो नहीं है ये के ये लोगोड़ुन अरिता का। पर इधेले बतक के बोड़ की इम्मा ना संगने बोन रोक की, तो भी इम्मा इतो नहीं है कि नीवा नाम नावा चित्ते बसे माताई, उन्हें नी परो नावा दयाता नजर आंध, उन्हें इंगा यदि ना परो नीवा दयाता नजर आई, ते ना कुन अपनो चाल समझे किसी सीम, आप ही डाल अन्ना नीवा ज्ञान प्राप्त की का, आप नीवा दयाता नजर ना परो बने मासी मंदाल, फिर देना भी सुधी कीम की इत जाति नीवा प्रजा आंध परमेश्वर तुल अन्ना खुद ताका का अंडे निकुन आराम सीखा मूसल अद्य चीज तलक सी रही मातोल है जेना मांग फिलिपी मुन पाड़ता दस वचन ते प्रेरित पौलुस की तोल है कि अन्ना वोन पुण्य ना अनि वो ना पिसीते दाना शक्तिन पुण्य ना अनि वो ना दुखते बोन संग मिले मासी वो ना सायंते उन लेका आयना आपियन्ना अदेन अंडे वो ना पिसी तेदाना सामर्तुन अंडे वो ना दुखों ते सामेल आयना मांदितुन पुंदा का इत यहुना 14:8 तले का सवालन फिलिपोसितुल ये प्रभुनी माकुन दाउन दिसुआ ते माहिन्नल इच्चो बस आयल प्यारो किंजन वाले सेलक भेड़ित नव विश्वास आंत के परमेश्वर ता हरेक सच्चो औलाद परमेश्वर तुन पुंदाना इच्छा रीता है यू प्रभु नो सेवक मूसल बिंत की तुर के नाकुन अपनो सर्री वहची सीम के अन्ना निकुन पुंजी येत का प्रिय सोता मूसल परमेश्वर तुन इतुल कि ईद नावा प्रजा हल्ले पर निवा प्रजान बांगे क्या नमुन्ने इम्मा इद मांदीता ख्याल इर्रा की परमेश्वर मूसन जवाब सीतुल अन्ना निवा संग संग ताका का उन्हें निकुन आराम सीका वोल वो नित्तुल यदि मा खुद हल वाई की ते माकुन इगटल मुन्ने मिनी वोई मा मूसन परमेश्वर ता अपनो नड्डुं मदाना जरूरत ता एहसास मत्ता मूसल पुंजी मत्तुल की इच्छो फड़ा भीड़ तुन केपना वोना बसता मांदी हेले मत्ता बोड़ुन परमेश्वर ता सहायता ता खूब जरूरत मत्ता दोस्ता लोड़ी इत पुंदाना खास मांदी आंत की परमेश्वर इस्राएल ता औलाद तुन उन्दी खास उद्देश्य तल अचंबो प्रजा बने किसी मत्तुल परमेश्वर ता नड्डुम बोड़ुन संसार ता सारो जाति नल अलग ठहरे गींद निर्णित युग ता टेम ते कलिसिया भी असाधारण झुंडांत इदेना मतलब आंत परमेश्वर तोड़ लोगोड़ इदेना मतलब इधले की अमट बांगे खास रंगना भाषा वन का कम कपड़ांग कर्रा कम क्रूस लटके किसी येत कम फड़ा अचंबो ढंग तल भक्ति की कम हल्ले पर परमेश्वर ता जिंदो हाजिरी ते इत साबित आयल की कलिश्या परमेश्वर ता परिवारान बापी परमेश्वर ता हाजिरी आयल ते कलिश्या ता जरिया ते अचंबो काम आयनु जीवांग बदले मासी धनु खुशियाली ता प्रचार आयल परमेश्वर ता राज बढ़े मायल परमेश्वर अंडे मूसन संगने फड़ा गैरो संबंध मंजिता प्रिय केंजन वाले दोस्ता लोड़ित परमेश्वर मूसाना मांदितुन माने किसी येतुल पर बड़ांग वोल मूसाना दूसरो मांदी भी माने क्या नुल हुड़ाट नावा भलाई तल नाकुन पुंदा नुल अंडे अन्ना खुद अपनो नाम ता प्रचार की का पर नैन प्रभु यीशु अपनो चेला लोड़ुन सेवा सीतो लाई की इमट संसार ता टेम तल दूसरो छेम तक नावा राज्य ता खुशियाली तक खबर तुन फैले केम्ट नैन कलिसिया तुन संसार ता कर्रूम हंदाना है बापी इसराइल ता कर्रूम संसार तुन वायना मत्ता उन्हें परमेश्वर ता महिमतुन उड़सी कुन वो ना भक्ति क्या ना मंजिता प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित बोले भी मानवल परमेश्वर ता दर्शन क्या ना दावा हेले किसी सके मायोल यदि बोल इहुन इंदा तो लई ते झूठ फंकी तो लई बाड़ी की परमेश्वर इंदा तो लई की नावा टोडी ता दर्शन किसी कुन जिन दोहल मंजिसा के मानल मुसल भी सिर्फ परमेश्वर ता पीठ हुड़सी सके मातुल बोल परमेश्वर ता टोडी ता दर्शन हेले किसी सके मायोल प्रिश्वता आप सवाल पैदा आता है कि बड़ंग बप्पोड़े बोले परमेश्वर तोन हुड़तो ले बोले परमेश्वर तोन बप्पोड़े हुड़ोलन ले पर परमेश्वर तोल वर्रोले मर्री येल परमेश्वर संग मंदा तोल अनि ओल वोन उजागर की तोल यीशु जवाब सी तोल ये फिलिपुस ने इचोंग दियांग मी संग आतो ना अनि नाकुन इंगा भी हेले चिन्हमाई भी बोल नाकुन हुड़तोल बोल ना बोल दाउन भी उड़तोल बाहुन इंदा तो नी के माकुन दाउन दिसुआ दोस्ता लुड़ी प्रभु यीशु मसीह परमेश्वर तोल प्रकाशन आंदोल पवित्र बाइबल बते कहता आंद के उल परमेश्वर तोल रूप आंदोल पुरानो नियम ते वना नाम प्रभु नोल दूत मत्ता बोल इद नाम ते प्रगट आंदोल ये ले बोल दूत मत्तोल बोल मूसन संग ने मांदिंग किंदोल प्रिय किंजन वाले दोस्ता लोड़ित प्रभु यीशु मसीह परमेश्वर तोल वेड़ची आंदोल बोल परमेश्वर तोन उजागर कितो लई ना ही सिर्फ परमेश्वर तोन उजागर कितुल पर मानवाना जाति तोन ओड़ा पापोता सजाताल बचे क्यान लाई अपनो जान सीतुल उन्हें परमेश्वर वोड़ुन मुर्दा ताल जिंदो कीतुल आप ही बोल फिर पिस्तोला उन्हें सातोड़ वाले अन्याय क्यान लाई वायानुल यदि नेट इमट वोन ग्रहण क्या तोड़ी ठहिरते बोल मी बोल अपनो छुटकारा स्यान वाले आया नुल अलते बोल मी बोल न्याय क्यान वाले आया नुल अंडे इमाट वो नुल मुजरिम मी कुन याद होए कि परमेश्वर मूसान इंजी मत्तोल की अन्ना ये मूसानी निवजरिया ते अब्राहम इसाक अंडे याकूब तुन सीतल वाले वाचा तुन पूरो किसी येत का पर मूसल इन्नुल हल्ले अन्ना तो अपनो लोगोड़ा संगने ही उन्दी आत्मा ते मंद का उन्दे अमट हुड़ी तुलम की इदमादी परमेश्वर ता विचार तुन बदले किसी सीत उन्दे बोल अपनो कई दुन रोके किसी ये तुल बोल इतुल नाकुन अपनो वेड़ची वहची सिम प्रिय केंजन वालेड दोस्ता लुड़ी बोल इतुल अन्ना निवा सामनो आसिकुन ताक ताके निकुन अपनो सारो भलाई वह का उन्दे नीव सामनो परमेश्वर ता नाम ता प्रचार की का उन्दे जेन पर रो अन्ना दया क्या ना चाहे माई का वोन पर रो दया की का उन्दे जेन पर रो दया क्या ना चाहे माई का वोने पर रो दया की का फिर वोल इत्तुल इम्मा नावटोड्डी ता दर्शन हल किस्सा के मानल बाड़ी की मानवल नावा टोड्डी ता दर्शन किसी कुन जिंदो हेले मन्नल फिर परमेश्वर इत्तुल केंजा ना करो उन्दी जगाई इमाद चट्टान पर रो निचियन उन्दे बापी लुगुस नावा वेड़ची निवा सामनो आता के ताक्सी रहे मायल आपी लुगुस अन्ना निकुन चट्टान ता दरारते इर्रा का उन्दे बापी लुगुस अन्ना अपनो कई दे निकुन मुच्ची इर्रा का फिर अन्ना अपनो कई ताची येत का आपी मा नावा पीटता तो दर्शन की पर नावा टोडी ता दर्शन हलपुटनल प्यारो केंजन वाले दोस्ता लुड़ीट इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इगई खत्म आईता है मुन्ने डा कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन वचन ता जरियते आशीष सियानु
खुशियों की नई सराने उसके आने की खबर लगी जहाँ को सुनाने जमी आसमां संग मिलकर चले सभी को बताने ईश की चरनी तक चले सभी को ले जाने एक चरनी में राजा है आए गुनहगारों के लिए प्यार लाए सहारा फैला था अंधियारा, ना था जग को बचाने कोई तारनहारा। तब यू परमेश्वर को हम पर प्यार आया, स्वर्ग से मानव बनकर यीशु जग में आया। देखो चरनी में राजा है आए, गुनहगारों के लिए प्यार लाए। देखो चरनी में राजा है आए, गुनहगारों के लिए प्यार लाए। पहुंचेगा गुनहगारों की हाथ यीशु क्रूस चढ़ेगा। माफी सबको मिलेगी, गुनाह कैसे भी भारी, चरनी में राजा का आना योजना कैसी है सारी। देखो चरनी में राजा है आए, गुनहगारों के लिए प्यार लाए। देखो चरनी
मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयूरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9707803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उंदी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9707803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।